मी मेहनतीचं खातो इज्जतीत राहतो नाही नाही कुणाचा नाटा मी हरामचं खायला नाही फुकता मी माइंड राव सरी तोंडानी वागता मी स्वतः मी बोलतो हे हक्कानी करून टाकन जिंदगी झाड जर केली डिस्ची बाय आई झावायचा पाठ काही जण तोंडावर गोड पण करणार मागून घातले यांच्या गांडीला दात यांचे नवरे सात तरी बिल उडे ताट बापरे बाप नको मला सनी ताप चला करा रस्ता साप मी नाही जाऊन काढलं तुम्हाला पण समजा बाप सांबटाचा प्रत्येकाला सॉरी आणि धन्यवाद काळानुसार समजतील पुण्य पाप पण आई झवत राशीन दिला मला हिप हॉप निश्राप हा म्हणून रिप्लायचा मुद्दा तिथं गप मी राहत नाही शाब्दिक आरोपी माझे निर्दोष हात नाही सोबळावर काम कोणाचे उपकार खात नाही शत्रूला पाचतो पाणी आणि दोस्तीत घात नाही गप्ती माणसं माझ्या लक्षात राहत नाही राजकारणी माइंड पण मी पक्षात जात नाही अरे आई झवतो तरी सुद्धा कारवाई होत नाही करतो सगळ्यांचं नुकसान पण भरपाई देत नाही गप नाही बसणार जवळ समाधी घेत नाही उद्या कुठला बी भैंशत मी कुणाला भेट नाही अरे डॉने मी माझ्या समोर जपूनवास मला मित्रांची साथ म्हणून करतो मास जाबुल्ल्यावर बसा जर का गांडीला खास मला उद्याचं माहित नाही माझी सत्ता आज वरतून मारतो खाटला तू बी बुल्ल्यात गुतला जर नाही सा भाऊ पाटला हा बॅटला हिप हॉप चा व्यासपीठ तर श्वास नीट घेतला जिथं टुपाकचं मंदिर मी पुजारी तिथला नाही ब्लॅक मॅजिक पण तुला साजिक घेतला हा रे मित्रा मी दिसतो भोळा पण नाही खरंच भित्रा जनला जीव लावला प्रत्येक जण घातकी निघला नको झावाय शिकू मला कारण खबडिंग तू हितन शिकला हा ना शानपाना चालत नाही डॉन समोर वाचताना बघून मला थांबत नाही कोण समोर जावा शो केसला जातो तावा रांडा बी वरडतो तुन समोर पण दिलं कधी लक्ष नाही आणि कोण समा आदर्श कुणालाच बक्ष नाही कमजोरीचा पक्ष नाही फाटक्यांवर लक्ष नाही हो फेक शिट वाचतं त्यांच्या वाचण्यात काही सत्य नाही बोलण्यात काही तथ्य नाही फक पण नाही त्यांना हिप हॉप कराय माझ्याकडून हाक पण नाही फुल प्रूफ ने बोलतोय माझा शक पण नाही आखी गांड घासली हिप हॉप मध्ये नुसती झक पण नाही तरी सुद्धा पाठी माझा निंदा करा एकदा नाही दोनदा नाही तीनदा करा माझ्या ट्रिप करा नाव तुमच्या भाईला सांगून सुखाची गांड दुःखा जाती डॉनला भांडून कधी नाती नाही जोडली मी फायदा जाणून माझ्या वाजण्याच्या विरोधात ते कायदा कानून आणि मी बॅने हुडवर ह्याचे त्याचे झेलत नाही वाचतो मी स्वतःच्या मूडवर माझी दहशत दूरवर कडू गँगस्टर बीच सरळ घुसतो हुडवर धमकी देत नाही फोनवर हिजडे समोर मला कसत मागं भुकटत करून तोंडवर सुट्टी नाही मला जिम्मेदारी सांगता त्यांची जिंदगी लोनवर असलं भडव्यांना समाजात काय आदर नाही रोज बदलतो बाप यांचा एक यांचा फादर नाही जवती कला माझी शांततेत सादर नाही छोटी माझी चादर पण मी चादर नाही गेलं डोक्यावर पाणी मग महागर नाही म्हणून माझ्यासोबत अजिबात नाही अपोजिट घ्यायची पक्तळीच नाही करत मी ठेवतो तयारी द्यायची पहिल्यापासून घाण सवय बाजार खायची जेव्हा जन्म झाला डॉनचा तेव्हा डॉक्टर बी म्हणला घरात गरज नाही भाईची खरंच अख्ख्या ब्रह्मांडाला शनी बनून आत्ता मी बास होतो आमच्या बरं भाचडी चांगल्याचा नाश होतो नींद हराम करतो माझा झोपीत पण भास होतो फुगिरीचा माझ्या लोकांना त्रास होतो बास होतो ब्लास्ट होतो आता इथून फास्ट होतो लेजंडच्या गिनतीत मी लास्ट होतो डॉन नंबर वन जाधव नंबर कारी आणि फिरोजला बघून मी मास होतो कधी चाहूल नाही पाऊल नाही अचानक भयानक आम्ही धप्पा देत सरळ डोक्यात दस्तक शातीर बुद्धी आणि चाप्टर मस्त एवढं ज्ञान देतो दुनियाला तेवढं जेवढं स्वतः देत नाही पुस्तक अरे हा मी भांड्यांना जावले रस्ते आपल्यांनी आपल्यांचे लावले रस्ते सगळं सॉर्ट आहे माझा तुमचा भाऊ लय मस्त माझ्या वाईटावर टपून येता जास्ते नसते मीच दया दाखवली नाही तर आजते नसते पण बदलले विचार नको चांगले रस्ते नको मला आतापासून रस्ते चांगले माझे आपले पण माझ्यासोबत चुकीचं वागले मस्ती जगले पण भडवे दोस्ती थागले ठेवली वागणूक नीट तरी बी लवडे लागले चल सोड सोड काही विषय नाही.